आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यासाठी आता प्रचाराला आणखी वेग आला आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते प्रचारसभांसाठी संपूर्ण देश पिंजून काढत आहेत. प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात सभा होणार आहे. महायुतीचे कोल्हापूर मतदारसंघातले उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघातले उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आज लातूर जिल्ह्यात उदगीर इथं महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या 8 मतदारसंघात मिळून अंदाजे सरासरी 59.63% मतदान झालं असल्याची माहिती निवडणूक कार्यालयानं दिली आहे. सर्वाधिक 62.65% मतदान वर्ध्यात झालं. सर्वात कमी 57% मतदानाची नोंद यवतमाळ वाशिम मतदारसंघात झाली. बुलढाणा मतदारसंघात 58.45% तर अकोला मतदारसंघात 58.9% मतदान झालं. हिंगोलीत 60.79% तर अमरावतीत 60.74% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 59.57% तर परभणीत 60.9% मतदान झालं. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यातल्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानासाठीच्या उमेदवारी अर्जांची छाननी काल झाली. यासाठी 447 उमेदवारांनी 618 अर्ज केले होते. छाननीनंतर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 16, जळगाव 20, रावेर 29, जालना 35, औरंगाबाद 44, मावळ 35, पुणे 42, शिरूर 35, अहमदनगर 36, शिर्डी 22 आणि बीड लोकसभा मतदारसंघात 55 असे एकूण 369 उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याची माहिती मुख्य निवडणूक कार्यालयानं दिली. राज्यात चौथ्या टप्प्यातलं मतदान 13 मे रोजी होणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी जिल्हा निवडणूक प्रशासन यंत्रणेनं 1 मे रोजी सायकल रॅलीचं आयोजन केलं आहे. वांद्रे इथल्या उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाहून सकाळी 6:30 ही रॅली सुरू होईल. स्वीप उपक्रमाच्या माध्यमातून ही रॅली होणार आहे. ऑनलाईन नोंदणीच्या माध्यमातून या रॅलीत सहभागी होता येईल. मुंबईत येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे. श्रोतेहो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 6:15 ते 7:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. कांद्यावरची निर्यात बंदी काही प्रमाणात केंद्र सरकारनं शिथिल केली आहे. बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात, भूतान, बहारीन, मॉरिशस आणि श्रीलंका या 6 देशांमध्ये 99,150 मेट्रिक टन कांद्याची निर्यात करण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2023-24 या वर्षात खरीप आणि रब्बी पिकांचं उत्पादन कमी असल्याच्या अंदाजाच्या तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची माहिती शासनानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज 2 सामने होणार आहेत. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर 3:30 रंगणार आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मुंबई इंडियन्सला आजच्या सामन्यांसह सर्व सामने जिंकणं गरजेचं आहे, तर दुसरा सामना संध्याकाळी 7:30 लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लखनौत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरच्या आंब्याची विक्री ई टेंडर पद्धतीनं झाली. विद्यापीठाला यंदा या विक्रीतून 1,63,00,000 अधिक महसूल मिळाला. महसुलात गेल्या वर्षीपेक्षा वाढ झाली. आंबा बागांचं खतं व्यवस्थापन करून उत्पादनात वाढ केल्यानं तसंच विक्री पद्धतीत बदल केल्यानं महसूल वाढला अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू पीजी पाटील यांनी दिली. अवैध धंद्याविरुद्धात भंडारा जिल्ह्यात पोलीस छापासत्र सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत तुमसर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी गोबरवाही इथं हातभट्टीवर छापा टाकून 4,53,000 मुद्देमाल नष्ट केला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.